आली या गावात अजबही वरात. बुलढाण्याच्या शेगावमध्ये अशीच एक अजब वरात आली होती आणि त्या वरातीतला डान्स वगैरे तर लक्षात ठेवलाच पाहिजे ना आपण. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है. आणि वरात जी आली होती ना, मुलगी मुलाच्या घरी वरात घेऊन गेली होती, ती अजब गोष्ट होती या वरातीमधली. पण वरातीतल्या अजून बऱ्याचशा अजब गोष्टी असतात, म्हणजे नागिन डान्स असो किंवा काही लोकांचा तो रिव्हर्स डान्स असतो. रिव्हर्स डान्स करतात आणि जागा क्रिएट करतात आणि मग जाऊन डान्स करतात. असे तुमचे काय काय किस्से आहेत विचारलं होतं मी तुम्हाला. वरातीतले लक्षात राहिलेले फनी किस्से काय आहेत, मनोज काय सांगतायत आपल्याला. कधी डान्स केलाय का?
भरपूर वेळेस.
मग वरातीतल्या डान्सचे काय काय फनी किस्से आठवतात?
सर्वात फनी माझा नागिन डान्स.
नागिन डान्स तुम्हाला येतो? नागिन डान्स
हो. मी आणि इतका बेरुंद झालो होतो की नालीमध्ये चिखलामध्ये पडलो होतो आणि माझा डान्स चालूच होता.
बापरे. तुम्ही एकटेच होते की अजून सोबत कोणी होतं?
नाही नाही, माझे दोन चार मित्र होते. त्यांनी म्हणजे हातपाय धरून बाजूला काढलं.
बापरे.
ते धरले होते तरी मी झरतच होतो. आगे माझ्या अंगातनं गेलीच होती. नागिन निघाली या गाण्यावर.
अच्छा अच्छा. आणि कधी केला होता हा डान्स? किती वर्ष झाले का आता रिसेंटली?
2005 ची गोष्ट.
अच्छा, म्हणजे बरीच जुनी गोष्ट आहे. 15 वर्ष झाले ऑलमोस्ट. एक्झॅक्टली. अजून कुणी कुणी यांचे तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील की ज्यांनी असा विचित्र प्रकारचा डान्स केलाय कधी तुमच्या सोबत?
संजीव आहे, दिलीप आहे आणि सुदाम.
मनोजच्या तर लक्षात आहे स्वतःच अगदी चिखलात पडल्यानंतर सुद्धा डान्स केलेला. पण तुमच्या लक्षात काय सांगा बरं की जे वरात इथल्याचे फनी किस्से असतात ना डान्सचे, ते खूप जास्त लक्षात राहतात. तुम्ही सुद्धा अशात बऱ्याचशा लग्नांच्या वरातीत वगैरे गेला असाल किंवा घरच्यांच्या बाहेरच्या दुसऱ्यांचा बघितला असेल स्वतःचा नसेल तरी. काय फनी किस्सा तुमच्या लक्षात आहे वरातीतल्या डान्सचा सांगा. डायल करा 9607007935 म्हणजेच 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.